उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. श्रोत्यांनो, आपण बरे आहात, आनंदात आहात अशी मनामध्ये खात्री बाळगून मी आपणा सर्वांचे आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. मला माहीत नाही की आजचा आपला दिवस कशाप्रकारे पार पडलेला आहे, आपण काय केले आहे, कोणते विचार आपल्या मनात आलेले आहेत, आपणाकडून काय कृती झालेली आहे. परंतु श्रोत्यांनो, आपण स्वतःविषयी फार चांगल्या प्रकारे जाणून आहात आणि आपणासोबत ज्याने आपली निर्मिती केली आहे तो परमेश्वर आपणाविषयी सर्व काही जाणून आहे. त्याच्यापासून आम्ही काहीच लपवू शकत नाही. तर उत्तम हे होईल की आम्ही ज्या चुका केलेल्या आहेत, जे अपराध आमच्याकडून झालेले आहेत, त्याबद्दल परमेश्वराजवळ क्षमा मागावी. तो आमच्या पापांची अपराधांची क्षमा करण्याकरिता सदैव तयार असतो आणि जेव्हा आम्ही नम्र अंतकरणाने पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ येतो तेव्हा तो निश्चितच आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला जवळ घेतो. मला खात्री आहे की आजच्या वचनाच्याद्वारे सुद्धा परमेश्वर आपणाशी बोलणार आहे. वचनाकडे वळण्यापूर्वी सादर आहे आपल्याकरिता हे एक मधुर गीत. त्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र पवित्र जिवंत परमेश्वर पित्या, ज्या स्थितीत आम्ही आहोत त्या स्थितीत आम्ही तुझ्या समक्ष आलो आहोत. तुला ठाऊक आहे प्रभू की आज आमची जीवनाची स्थिती कशी आहे, आम्ही कुठे चुकलो आहोत, किती पाप आणि अपराध आमच्याकडून घडलेले आहेत. पवित्र प्रभू, त्या सर्व पापांची कबुली आम्ही तुझ्याजवळ देत आहोत. आमच्या सर्व पापांची क्षमा कर, आम्हाला शुद्ध आणि पवित्र स्वरूप दे. हो दे प्रभू की आमचे जीवन तुझ्या प्रशंसेकरिता, तुझ्या स्तुतीकरिता आणि तुझ्या कार्याकरिता उपयोगात यावे. आमच्या जीवनातून सर्व वाईट गोष्टी तू काढून टाक. अनेक आहेत जे शरीराने दुर्बळ आहेत, आजारी आहेत. प्रभू दयाळा, आपल्या पवित्र हाताचा स्पर्श त्यांना कर, त्यांना आरोग्य दे. जे आर्थिक समस्यातून जात आहेत त्यांच्या त्या समस्या दूर करून त्यांची तू मदत कर. पवित्र प्रभू, आमची प्रार्थना आहे त्या सर्व बेरोजगार तरुण तरुणींकरिता ज्यांना नोकरीची तलाश आहे त्यांना तू नोकरी लागू दे, त्यांच्या सर्व समस्या तू सोडव. ज्यांना अपत्य नाही त्यांना अपत्य दे प्रभू. प्रत्येक कुटुंबामध्ये शांती पुरेव. सर्व लहान थोर श्रोत्यांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे आणि ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मागत आहे, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यांनो, माझ्यासोबत उघडा उत्पत्तीचे पुस्तक 22वा अध्याय आणि आज आम्ही 1-16 ह्या वचनांवर विचार करणार आहोत. अब्रामाविषयी अबीमलेक याने अशी साक्ष दिली की तो जे काही करतो त्यात देव त्याच्या बरोबर असतो आणि त्यानंतर त्याने अब्रामाबरोबर करार केला. आणि अब्रामाने बेरशेबा म्हणजे शपथेची विहीर या ठिकाणी सनातन देव यहोवा याचे नाव घेऊन प्रार्थना केली. एथवरचा वृत्तांत आपण 21व्या अध्यायातून पाहिलेला आहे. आज आपण पवित्र शास्त्रातील एका अत्यंत महत्वाच्या उताऱ्याचे अध्ययन करणार आहोत. या उताऱ्यामध्ये आपण वाचतो श्रोतांनो की अब्रामाने आपल्या एकुलत्या एका पुत्राचे अर्पण केले. देवाने त्याला आज्ञा देऊन इझाकाचे वेदीवर अर्पण करायला सांगितले आणि अब्रामाने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तसे करण्याची तयारी दाखवली आहे हे देवाने पाहिले. या अध्यायामध्ये देवाने अब्रामाला 7व्या व शेवटच्या वेळेस दर्शन दिल्याचे आपल्याला वाचायला मिळते. यानंतर देवाने अब्रामाला आणखी काही एक करायला सांगितले नाही. ही अब्रामाची अंतिम व सर्वात मोठी परीक्षा होती. जर पवित्र शास्त्रातले सर्वात महान असे 10 अध्याय जर आम्हाला निवडावे लागले तर त्यामध्ये उत्पत्तीच्या 22व्या अध्यायाचा समावेश आम्हाला करावा लागेल. त्याचे एक कारण हे की या अध्यायात पहिल्यांदाच मानवी अर्पण नुसते सुचवले आहे. ही देवाची योजना आहे व त्याचा हा उद्देश आहे की मानवी अर्पण अयोग्य आहे हे माणसाला स्पष्ट करून सांगावे. यातून आणखी एक गोष्ट प्रकट होते की पाप्यांना तारण्यासाठी देवाला एका जीवाच्या अर्पणाची गरज आहे आणि मनुष्याच्या संतानापैकी एकही व्यक्ती ती जागा घेण्यास पात्र नाही. केवळ देवाचा पुत्र ती जागा घेऊ शकतो. पौलाने म्हटले, देवाने आपला पुत्रही राखून ठेवला नाही. परंतु श्रोत्यांनो, तुम्ही त्यामध्ये भर घालून असे म्हणू शकता की त्याने अब्रामाच्या मुलाला राखले व त्याने त्याला इझाकाचे अर्पण करू दिले नाही. या अध्यायाची तुलना यशयाचे पुस्तक 53व्या अध्यायाशी करता येईल. इझाकाच्या जन्माशीच येशू ख्रिस्ताचे साधर्म्य नाही तर त्याच्या अर्पणाशीही त्याचे साधर्म्य आहे. याकोबाने अब्रामाच्या या कृत्यासंबंधी जे म्हटले ते आपण याकोबाचे पत्र 2 अध्याय 21व्या वचनातून वाचूया. याकोबाचे पत्र 2 अध्याय 21वे वचन. आमचा बाप अब्राम याने आपला मुलगा इझाक याचे यज्ञ वेदीवर अर्पण केले, यात तो क्रियांनी न्याय ठरला की नाही? पौलाने या संदर्भात काय म्हटले ते आपण रोमकरासपत्र 4:1-3 या वचनातून वाचूया. रोमकरासपत्र 4:1-3 वचने. तर मग आमचा बाप अब्राम याने देहावरून काय मिळवले म्हणून म्हणावे? कारण अब्राम कर्मांकडून जर न्याय ठरला असला तर त्याला प्रतिष्ठा मिरविण्यास काहीतरी कारण आहे. परंतु देवासमोर तसे होत नाही, कारण शास्त्रले काय सांगतो? अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याच्याकडे न्यायपण असे गणले गेले. आता प्रश्न हा आहे श्रोतांनो की पौलाचे म्हणणे योग्य की याकोबाचे म्हणणे योग्य? मला वाटतं की दोघांचेही म्हणणे बरोबर आहे, कारण सर्वप्रथम आम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे दोघेही विश्वासाच्या बाबतीत बोलत आहेत. याकोब विश्वासाच्या कृत्यांविषयी बोलतो, तो नियमशास्त्राच्या कृत्यांविषयी बोलत नाही. आणि पॉल परमेश्वरासमोर न्याय ठरविण्याविषयी बोलत आहे आणि त्याने त्यासाठी उत्पत्तीच्या 15व्या अध्यायाचा संदर्भ वापरला आहे. त्यामध्ये अब्राम नुकताच विश्वासाच्या मार्गात चालू लागला होता. उत्पत्तीचे पुस्तक 15:6 वचन सांगते, आणि त्याने यहोवावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्याने त्याचे न्यायपण असा गणला. आपण पाहिले श्रोत्यांनो की आपल्या विश्वासामध्ये अब्राम अनेकदा अडखला आणि मला वाटतं की हा माणूस न्यायी नाही असे त्याचे शेजारी त्याला म्हणाले असतील. परंतु एक दिवस असा आला की त्याने आपला पुत्र अर्पणासाठी यज्ञवेदीवर ठेवला. त्याचे हे वर्तन पाहून अगदी निर्दयी पलिष्ठालाही हे कबूल करावे लागले असेल की अब्रामाने त्याचा विश्वास कृतीच्याद्वारे प्रकट केला. याकोब म्हणतो की अब्राम कृतीच्याद्वारे न्यायी ठरला. 22 आणि पहिलं वचन पहा. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. त्याने अब्रामा अशी हाक मारिली तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? श्रोत्यानो, ह्या ठिकाणी परमेश्वराने अब्रामाला पारखले म्हणजे त्याची परीक्षा घेतली. दुसरे वचन आम्हाला सांगते, 22 दुसरे वचन, देव म्हणाला, तुझा पुत्र तुझा एकुलता एक प्रिय इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. या अध्यानंतर लगेचच आम्हाला सारेच्या मृत्यूविषयी सांगण्यात आले आहे. तिचे वय मरणाच्या वेळेस 127 वर्षांचे होते आणि इसाकाच्या जन्माच्या वेळेस ती 90 वर्षांची होती. याचा अर्थ असा श्रोत्यानो की अब्रामाने इसाकाचे अर्पण केले तेव्हा तो अर्थात इसाक साधारणपणे 30 दरम्यानचा असावा. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला एकुलता एक मुलगा ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्याचे होमार्पण कर. येथेही आम्हाला येशू ख्रिस्ताचे इसाकाशी असलेले साम्य दिसून येते. तोही आपल्या पित्याचा एकुलता एक पुत्र जो त्याला परमप्रिय होता त्याचे परमपित्याने मानवजातीच्या पापाकरिता अर्पण केले. इसाकाचे हे अर्पण देवाने त्याला मोरिया देशातल्या एका डोंगरावर करण्यास सांगितले. याच ठिकाणी अनेक शतकांनंतर मंदिर बांधण्यात आले व तेथेच येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर घेण्यात आले. जेथे अब्रामाने इसाकाचे अर्पण केले तीच ही ख्रिस्ताच्या मरणाची जागा होती. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, त्यावर त्याचे होमार्पण म्हणून अर्पण कर. श्रोत्यानो, मोशेच्या काळापर्यंत होमार्पणाची पद्धत लावून देण्यात आली होती. त्यानंतर पापार्पणाची पद्धत लावून देण्यात आली. या ठिकाणी हे होमार्पण येशू ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाविषयी सांगते. वास्तविक मानवी अर्पण ही एक अयोग्य व अमान्य केलेली गोष्ट होती. तसे करण्याची देवाने मानवाला मनाई केली होती आणि हे अब्रामालाही ठाऊक होते. जर या संदर्भात तुम्ही अब्रामाला काही विचारले असते तर तो म्हणाला असता, होय, मला माहीत आहे की देवाने मानवी अर्पणाला मनाई केलेली आहे, परंतु इसाकाचे अर्पण करण्याची आज्ञा त्यानेच मला दिली आहे. मी त्याच्या संगती 50 अधिक काळापासून चालत आहे. त्याने मला असे का करायला सांगितले हे मला माहिती नाही, परंतु मला एवढे माहीत आहे की त्याने मला कधीच फजित होऊ दिलेले नाही आणि जे काही त्याने मला करायला लावले ते माझ्या चांगल्यासाठीच आहे. मला माहीत आहे व माझा विश्वास आहे की तो इसाकाला मेलेल्यातून उठविण्यास समर्थ आहे. 22 तिसरं वचन, तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्या बरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. पवित्र शास्त्र आम्हाला यावेळेस अब्रामाची मनस्थिती काय झाली याविषयी काहीच सांगत नाही, परंतु श्रोत्यानो, आम्ही त्याच्या मनस्थितीचा अंदाज लावू शकतो. अब्रामाच्या विश्वासाच्या जीवनावरून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यापैकी एक विनाशर्त आज्ञापालन हे आहे. त्याचे देवावर निस्सीम प्रेम होते आणि इतर कोणावरही तो करीत नव्हता इतके प्रेम तो देवावर करीत होता आणि देवाचेही आपल्यावर तेवढेच किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रेम आहे याची अब्रामाला खात्री होती. म्हणूनच एवढ्या टोकाचे आज्ञापालन करणे अब्रामाला शक्य झाले. येथे या दोघांच्या संबंधामध्ये परिपूर्ण प्रीती आम्हाला दिसून येते. श्रोतांनो, आम्ही ख्रिस्तावर जितकी अधिक प्रीती करू, जितका अधिक त्याच्यावर विश्वास ठेवू, तितके त्याचे आज्ञापालन करणे आम्हाला सोपे जाते. परंतु जर आमचा त्याच्यावर विश्वास नसेल, आम्ही त्याच्यावर आतोनात प्रेम करीत नसू, तर आम्ही त्याचे आज्ञापालन करण्याऐवजी त्याला का हा प्रश्न विचारू. याच कारणामुळे आमच्यापैकी अनेकांची आध्यात्मिक वाढ खुंटते व देवाने दिलेले आध्यात्मिक आशीर्वाद त्यांना मोठ्या प्रमाणात उपभोगता येत नाहीत. अब्रामाचे विनाशर्त आज्ञापालन आतोनात प्रीतीच्या पोटी झाले. अब्रामाचे हे कृत्य प्रशंसनीय असण्याचे दुसरे कारण हे की तो या आज्ञापालनाबाबत सर्वस्वी विश्वासावर अवलंबून होता, म्हणजे त्याने इतर विश्वासणाऱ्यांचे याबाबत अनुकरण करावे असे कोणतेही उदाहरण त्याच्यासमोर नव्हते. श्रोत्यानो, आज आमच्यासमोर अनेक उदाहरणे आहेत, परंतु त्याच्यासमोर कोणतेही उदाहरण नव्हते. आज कदाचित तुमच्या विश्वासाची अशीच पारख प्रभू परमेश्वर करीत आहे. तो तुमच्या अत्यंत प्रिय व्यक्तीबद्दल, तुमच्या प्रिय वस्तूबद्दल तुमची परीक्षा घेत आहे. लक्षात घ्या की त्या व्यक्तीपेक्षा आणि त्या वस्तूपेक्षा तुम्हाला ख्रिस्तावर, देवावर प्रीती करणे व त्याच्या आज्ञेत राहणे अगत्याचे आहे. कारण देवाने आमच्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला. त्याचा तरुण पुत्र त्याने तुमच्यासाठी वधस्तंभावर मरण पत्करण्यासाठी दिला, यासाठी की आमच्यावर सार्वकालिक दंडाचा, मरणाचा प्रसंग येऊ नये. त्याची आमच्यावरची प्रीती सर्वोत्कृष्ट आहे आणि ती सार्वकालिक आहे. आमची आवडती व्यक्तीही आमच्याकरिता एवढा त्याग करू शकणार नाही. रोमकरासपत्र 5:7-9 सांगतात, रोमकरासपत्र 5:7-9, कारण न्यायी मनुष्यासाठी क्वचित कोणी मरेल, तरी कदाचित चांगल्या मनुष्यासाठी मरायलाही कोणी धजेल. पण देव आम्हावरच्या आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की आम्ही पापी असता ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, तर आपण आता त्याच्या रक्ताने न्यायी ठरवलेले असता आपण त्याच्याकडून अधिक विशेष करून देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. श्रोतांनो, आम्ही ख्रिस्तावर, यहोवा देवावर व पवित्र आत्म्यावर, म्हणजे त्रैक्यात एक असलेल्या देवावर संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण जीवाने प्रेम करावे, यासाठी तो योग्य आहे. म्हणून जर तो आज तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या चरणी सादर करण्याची आज्ञा करीत आहे, तर अब्रामासारखे विनाशर्त आज्ञापालन करा. न जाणो तुमचा विश्वास पाहून तो तुम्हाला तुमचा इजाक परत देईलही. आता आपण चौथं वचन वाचूया. तिसरे दिवशी अब्रामाने दृष्टीवर करून ती जागा दुरून पाहिले. ज्या दिवशी इजाकाचे अर्पण करण्याचा निर्णय घेऊन अब्राम मोरिया देशाच्या प्रवासास निघाला, त्याच दिवशी त्याच्याकरिता इजाक मेलेलांमध्ये जमा झाला. परंतु तिसऱ्या दिवशी त्याला त्याचा इजाक पुन्हा मिळाला, त्याला जणू मेलेलातून पुन्हा उठविण्यात आले. पाचवं वचन. अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. श्रोतांनो, जे काही घडणार होते ते केवळ पिता व पुत्र यांच्यामध्येच घडणार होते. आपल्याला माहितच आहे की येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळलेला असताना संपूर्ण पृथ्वीवर भर दुपारी अंधार पडला आणि त्या अंधाराच्या 3 तासांच्या कालावधीत वधस्तंभ एक वेदी बनला, ज्यावर या जगाची पापे वाहून नेणाऱ्या कोकऱ्याचे देवाने अर्पण केले. वधस्तंभावर जे काही घडले ते केवळ पिता व पुत्र या दोघांमध्ये घडले. हेच चित्र अब्राम व इसाकाबाबत आम्हाला पाहायला मिळते. पुढे 6 वचन. तेव्हा अब्रामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक याच्या पाठीवर ठेविली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. लक्षात घ्या की येशू ख्रिस्ताला आपला वधस्तंभ स्वतःच्या खांद्यावर घ्यावा लागला. विस्तव न्यायाचे प्रतीक आहे आणि सुरा देहांताची शिक्षा व अर्पण यांचे प्रतीक आहे. पुढे 7 आणि 8 वचने सांगतात, तेव्हा इजाकाने आपला बाप अब्रामेस म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? त्यास अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. श्रोत्यानो, अब्रामाच्या या उत्तरात एक शहाणपण व विश्वास दोन्ही दिसून येतात. देवाने यावेळेस कोकरा तर मिळवून दिला नाही, पण या घटनेनंतर शेकडो वर्षांनी त्याने जगाची पापे वाहून देणारा कोकरा म्हणजे येशू ख्रिस्त दिला. 9 वचन. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्रामाने तेथे वेदी उभारली, तिजवर लाकडे रचिली आणि आपला पुत्र इसाक यास बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेविले. यावेळेस मरणाच्या भयाने वडिलांच्या या निर्दयी कृत्याच्या रागाने इसाक सहज बंड करू शकला असता आणि आपल्या वृद्ध बापाला तो दूर ढकलून तेथून निघून जाऊ शकला असता, परंतु श्रोत्यानो त्याने तसे केले नाही. तोही आपल्या बापाच्या आज्ञेत राहिला. येशू ख्रिस्ताने आपल्या मरणापूर्वी गेस्सेमने बागेत, पित्या माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, अशीच प्रार्थना केली. तो मरणापर्यंत देव पित्याच्या आज्ञेत राहिला. 22:10 सांगते, मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. अब्रामाने अगदी शेवटपर्यंत देवाच्या आज्ञेचे विश्वासाने पालन केले. तो आपल्या विश्वासाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. यानंतरच्या पुढच्या काही वचनांमध्ये आपण वाचतो की वास्तविक अब्रामाने इसाकाचे अर्पण केले नाही, तो करेपर्यंत त्याची तयारी देवाने पाहिली आणि त्याने अब्रामाला इसाकाचे अर्पण करण्यापासून रोखले. आता आपण 22:11-14 ही वचने वाचूया. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेविले नाही. यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले. तेव्हा अब्रामाने दृष्टीवर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपा शिंगी गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्रामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव यावे इरे अर्थात परमेश्वर पाहून देईल असे ठेविले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. परमेश्वराला मानवी अर्पण मान्य नाही, परंतु मानव जातीच्या पापशालनाकरिता त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. रोमकरासपत्र 8:32 वचन आम्हाला सांगते, रोमकरासपत्र 8:32 वचन, ज्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले नाही तर आपणा सर्वांकरिता त्याला देऊन टाकले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व गोष्टी कशा देणार नाही? श्रोत्यानो, ही देवाची महान व अनाकलनीय अशी कृपा आहे की त्याने येशू ख्रिस्तामध्ये आमच्याकरिता विपुल तारण उपलब्ध करून दिले आहे. आमच्या अपराधांची क्षमा व्हावी, आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे यासाठी काही करण्याची आम्हाला गरज नाही, तर केवळ येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील प्रायश्चितावर, त्याच्या मरणावर, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्याची आम्हाला गरज आहे. आपली पातके पत्री घेऊन विश्वासाने त्याच्याजवळ पापांची क्षमा मागणे आम्हाला तारणाकरिता आवश्यक आहे. जर आपण ख्रिस्ती आहात, ख्रिस्ताला अशा प्रकारे आपला उद्धारक म्हणून अनुभवत नसाल, तर ख्रिस्ती असण्याला काही अर्थ नाही. हे मी माझ्या मनचे सांगत नाही श्रोतानो, तर परमेश्वराचे पवित्र वचन हे सांगते. आम्ही आमच्या ख्रिस्ती विश्वासात दृढ असायला हवे, कारण आम्ही विश्वासात टिकून राहावे यासाठी देवाने आपले सामर्थ्य व इतर प्रत्येक गोष्टीची तरतूद करून ठेवली आहे. पेत्राचे दुसरे पत्र 1:3-4 वचनांमध्ये सांगितलेले आहे. पेत्राचे दुसरे पत्र 1:3-4 वचने, ज्याने आपणास आपले स्वतःचे गौरव व सद्गुण मिळण्यासाठी बोलावले, त्याच्या ओळखीने त्याच्या दैवी सामर्थ्याने आपणास जीवनाला व सुभक्तीला साधक अशा सर्व गोष्टी दिल्या आहेत, म्हणून त्यांच्या योगे आपणास मोलवान आणि अत्यंत मोठी वचने दिलेली आहेत, यासाठी की त्याकडून तुम्ही जगातील दुष्टाई जी हवेमुळे आहे ती चुकून दैवी स्वभावाचे विभागी व्हावे. यासाठी श्रोत्यांनो आमचे पाचारण झालेले आहे व आम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची तरतूद देवाने केलेली आहे. परंतु अब्रामाला या सर्व गोष्टी मिळालेल्या नव्हत्या. त्याचा विश्वासाचा प्रवास बऱ्याच अंशी एकाकी असा होता आणि त्याला मार्गदर्शक तत्वेही फार मोठ्या प्रमाणावर प्राप्त झालेली नव्हती. परंतु देवाने त्याला त्याच्या अंतकरणात प्रगटीकरण दिले होते. त्याच्या प्रकाशात त्याने विश्वासाचे पाऊल प्रत्येक वेळेस उचलले. देवाने त्याला इसाकाचे समर्पण करायला लावले व अब्रामाने अगदी शेवटपर्यंत त्याचे आज्ञापालन केले. ही एक फार प्रशंसनीय गोष्ट आहे आणि आम्ही आमच्या विश्वासात त्याचे अनुकरण करावे यासाठी ती पवित्र शास्त्रात नोंदलेली आहे. इब्रिलोकासपत्र 11:17-19 वचने सांगतात, इब्रिलोकासपत्र 11:17-19 वचने, विश्वासाने अब्रामाने आपली परीक्षा होत असता इसाकाचे अर्पण केले, म्हणजे ज्याला वचने मिळाली होती त्याने आपला एकुलता एक पुत्र अर्पिला. त्याला तर असे सांगितले होते की इसाकातच तुझे संतान म्हटले जाईल. त्याने असे मानले की त्याला मेलेल्यांमधून देखील उठवायला देव समर्थ आहे आणि उपमा रुपाने तेथून तो त्याला मिळाला. आणि यानंतर विश्वासाच्या अनेक उदाहरणांची नोंद करून हा पत्र लेखक बाराव्या अध्यायाच्या पहिल्या वचनात म्हणजे इब्री लुकास पत्र बारावा अध्याय पहिल्या वचनात म्हणतो, तर आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत म्हणून आपणही प्रत्येक ओझे व सहज अडवणारे पाप टाकून आपल्यापुढे ठेवलेल्या धावेवरून धीराने धावावे. आता पुढे 15 आणि 16 वचने सांगतात, परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्रामाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले, आपल्या मुलास आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. लक्षात घ्या श्रोत्यांनो की देवानेही आपल्या एकुलत्या एका पुत्राला येशू ख्रिस्ताला राखून ठेवले नाही. या घटनेवरून परमेश्वर आमच्याकरिता हे स्पष्ट करून सांगत आहे की जर कोणाचे तारण व्हायचे असेल तर जगाचा तारक होण्यास पात्र असलेल्याची गरज आहे. भेगेमध्ये कोणी उभे राहण्याची गरज आहे. देवाचा पापाविषयीचा क्रोध कोणीतरी पेलण्याची गरज आहे, कारण प्रभुदेव अत्यंत पवित्र व न्याय आहे व तो प्रीती आहे आणि मानवाने त्याच्या विरुद्ध पाप केल्याने तो मरणदंडास पात्र आहे. जर मानवाचे पाप क्षालन व्हायचे असेल तर त्याच्या वाटेचा मरणदंड दुसऱ्या कोणी भोगणे अटळ आहे. त्याशिवाय मानवाचे पाप क्षालन होणे अशक्य आहे आणि ती शिक्षा भोगण्यासाठी देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला राखले नाही. त्याने मानवावरची शिक्षा आपल्या पुत्रावर लादली आणि मानवाच्या पापांची क्षमा करून त्याचा स्वतःशी येशू ख्रिस्तामध्ये समेट करून घेतला. श्रोत्यानो, आज तारणप्राप्तीसाठी आपणाला येशू ख्रिस्ताजवळ येणे भाग आहे. आपण जर पाप क्षमा प्राप्त करू इच्छिता, अनंतकाळचे जीवन प्राप्त करू इच्छिता, तारण प्राप्त करू इच्छिता, तर फक्त येशू ख्रिस्ताद्वारेच ते शक्य आहे. येशू ख्रिस्ताजवळ या आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला आपला तारणारा म्हणून आज स्वीकारा. परमेश्वर ह्या वचनावर आशीर्वाद देव आणि ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.